नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आज ठाकूर भक्ती सिद्धांत सरस्वती यांचा तिरुभाव दिवस आहे, म्हणजे आजच्या तिथीला प्रभुपादांचे गुरु अंतर्धान झाले। तर त्यांनी त्यांचं अंतर्धान झालं ते 1936 साली झालं, त्याच्या आधी 1922 साली ते प्रभुपादांना भेटले, म्हणजे आपल्या प्रभुपादांना, त्यांच्या शिष्यांना, अभयचरण डे यांना भेटले, त्या कलकत्त्याच्या एका बिल्डिंगच्या गच्चीवर आपले अभयचरण डे त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना पाहता क्षणीच ती आज्ञा दिली की तुम्ही शिकलेले आहात, इंग्रजी बोलणारे आहात, का नाही तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये कृष्ण भक्ती प्रेमाचा प्रचार पश्चिम जगतात का नाही करत। आणि ती एक जी वाणी आहे, ते एक वाक्य जे आहे, त्याने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये किती आमूलाग्र बदल घडवला आहे। जर ते एक ते वाक्य जर बोलले नसते तर प्रभुपाद आपले अभयचरण डे त्यांनी मग शेवटी जे काय केलं ते केलं नसतं। ही त्यांची आज्ञा जी होती ना, तितकी स्ट्रॉंग होती की 1922 म्हणजे 26व्या वर्षापासून, मला वाटतं 55व्या वर्षापर्यंत मनात घोळत राहिली ती, कारण त्यावेळी त्या घरातून निघून गेले मग 59 साली, म्हणजे वयाच्या 63 वर्षी 59 साली ते घरातून निघून गेले, म्हणजे किती वर्ष झाली, 55 वर्ष नाही 57 वर्ष त्यांनी ते मनात घोळवलं। ते नियमित आणि नित्य चिंतन करत होते की हे मी कसं पालन करू, कसं पालन करू, कसं पालन करू। बावीस ते 59 म्हणजे किती वर्ष, 37 वर्ष प्रभुपादांनी आपल्या गृहस्थाश्रमी राहून नित्य चिंतन केलं ह्या वाक्यावरती, आपले ग्रहकर्तव्य करत करत चिंतन केलं। तर सांगायचा उद्देश असा आहे की भगवंताचे शुद्ध भक्त जे आहेत ना, त्यांच्या मुखातून जे काही निघतं ना ते केवळ एका व्यक्तीकरता कल्याणकारी नसतं, ते सर्व जगाकरता कल्याणकारी असतं, नाहीतर त्याचा इतका मोठा परिणाम दिसला नसता। जसे आपले प्रभुपाद एकदा म्हणाले की इथे मंदिर व्हायला पाहिजे आणि तिकडे आज राधा गोपीनाथ मंदिर उभं आहे। हा 1977 साली असं काठी उकडून बोलले की इथे एक चांगलं मंदिर असलं पाहिजे आणि बरोबर तिकडेच मंदिर उभं राहिलं। आणि किती वर्षामध्ये, मला 77 आणि 9 वर्षामध्ये, आणि आज ते जगातलं खूप जास्त प्रभावी असं मंदिर आहे। छान मंदिर आहे म्हणून नाही, भक्तांच्या समुदायाच्या शक्तीमुळे। तर 1922 साली संपर्क झाला आपल्या प्रभुपादांचा, त्याच्यानंतर एकदा प्रभुपाद त्यांना परत भेटले, ते म्हणजे राधाकुंडच्या किनारी, आणि त्याच्यावेळी त्यावेळी गवडियामठमध्ये खूप संघर्ष चालू होता, कारण गवडियामठ आधी सिंपल होता, मग मोठे मोठे महाल बांधले म्हणजे आश्रम बांधले, मग त्याच्यामध्ये मग स्पर्धा सुरू झाली की कुठची रूम कुठच्या स्वामींना मिळायला पाहिजे, कुठच्या अधिकाऱ्याला कुठची रूम मिळायला पाहिजे। मग त्यावेळी ठाकूर भक्ती सिद्धांत सरस्वती इतके त्रस्त झाले होते तर ते त्या काळामध्ये त्या भावनेमध्ये ते भेटले. राधाकुंडच्या किनारी अभयचरण डे, आणि त्यांना म्हणाले जर कधी जमलं ना तुला तर ते मंदिरातलं जे मार्बल आहे ते फोडून काढ, त्यात जे पैसे येतील त्यातून पुस्तकं छाप. टेअर डाऊन द मार्बल अँड प्रिंट बुक्स. का? की जर ही इमारत जर लोकांना मोहित करत असेल, लोभी बनवत असेल, तर त्या इमारतीचा काही उपयोग नाही. ती इमारत जर भगवंताच्या सेवेला मदत करत असेल तर ती उपयोगी आहे. त्या इमारतीला आपल्यामध्ये काही व्हॅल्यू नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे होतं की त्या इमारतीची गरज नाही जर ती दुरुपयोगी लोक करत असतील तर. त्याच्याऐवजी पुस्तकं छापा आणि लोकांना ती द्या, त्यांचं हृदय परिवर्तन होईल. तुमच्यामधले तंटे आणि वाद बघून कोणीही हृदय परिवर्तन करू शकत नाही. मंदिरात येऊन समजा आपण कोणी मंदिरात आलं नवीन मनुष्य आणि त्याने बघितलं की यांच्यामध्ये किती फायटिंग आहे एकमेकांमध्ये, दुपारात कशाला येईल, त्याच्या घरामध्ये येणं फायटिंग आहे. त्याच्यामध्ये त्याच्या घरामध्ये पर्याप्त मात्रेमध्ये कलह चालू आहे. त्याच्याकडून सुटका मिळावी म्हणून, काहीतरी दिलासा मिळावा, काहीतरी मना शांती मिळावी म्हणून तो इथे येत असतो. पण इथे पण मोठ्या प्रमाणात जर ते त्याने बघितलं तर तो कसा येईल. म्हणून ते मंदिर किंवा मंदिर सदृश जी जागा आहे जिथे भक्त लोक एकत्र येतात, तिथे एकोपा, प्रेम, सहयोग हे जर असेल तरच बाहेरच्या येणाऱ्या माणसाला किंवा बाईला ती प्रेरणा मिळू शकते की ठीक आहे बाबा माझ्या घरात चालू दे, पण मी इथे या समुदायामध्ये एकदा येऊन जरा मनशांती प्राप्त केली माझा पुढचा प्रवास चांगला होईल. ती घटना होती. त्याच्यानंतर मला आठवतं की एक वृंदावन धामामध्ये एक जागा आहे, त्याचं नाव आहे शेषशाही. ही कोशी म्हणून जागा आहे, कोशी. ते नंद महाराजांचं तिजोरी तिकडे होती आणि त्याचं नाव आहे कोशी, म्हणजे कोशा कोश असं. तर तिकडे एकदा ठाकूर भक्तिसिद्धांत सरस्वती यात्रा घेऊन गेले होते. ते पण नियमित यात्रा काढायचे मायापूरमध्ये, गोद्रूममध्ये, नवद्वीप मंडल, मथुरा मंडल असे नियमितपणे यात्रा घेऊन जायचे. तर तेव्हा त्यांची यात्रा होती कोशीमध्ये. तिकडे कोशीमध्ये एक स्थान आहे, त्याचं नाव आहे शेषशाही, ज्या ठिकाणी गोपाल बाल होते ना कृष्णाचे सवंगडी गवळी, त्यांनी कृष्णाला अशी विनंती केली होती की आम्ही असं ऐकलं आहे की तू गेल्या जन्मामध्ये म्हणजे तू भगवंत आहेस आणि नागावरती झोपतोस, तर तेव्हा आम्हाला ते रूप दाखव असं त्यांनी आग्रह केला खूप. नाही 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 म्हणत त्यांनी शेवटी त्यांना दाखवलं की बलरामजी शेषनाग बनले आणि कृष्ण विष्णू बनले त्याच्यावर शयन करणारे. म्हणून त्या ठिकाणी नाव काय पडलं, शेषशाही, की ज्या ठिकाणी कृष्णाने आणि बलरामाने मिळून आपलं शेषशाही दर्शन सर्वांना दिलं. अजूनही आहे ते स्थान, खूप छान स्थान आहे. आता जास्त त्याच्यामध्ये लक्ष कोण देत नाही आहे, ते थोडंसं जुनं झालं आहे, पण आहे. तर तिकडे यांची यात्रा होती. तर तिकडे भक्तिसिद्धांत सरस्वती महाराज बसून कथा करत होते आणि अशी माणसं होती थोडीशी, जास्त घोळगा नव्हता पण छोटा समुदाय होता. तर ते म्हणाले की ज्या ज्या लोकांना दर्शन करायला जायचं आहे ते जाऊ शकता शेषशाही, आणि ज्यांना बसायचं आहे ऐकायचं आहे ते बसू शकता. मी तुम्हाला चॉईस दिलेला आहे. तर म्हणे सगळे भक्त उठून गेले दर्शन करायला, फक्त आपले अभयचरण डे एकटे तिथे बसले आणि त्या एकट्या व्यक्तीकरता महाराजांनी पूर्ण प्रवचन दिलं आणि सगळे लोक जाऊन दर्शन करून आले परत. तेव्हा मग महाराज म्हणाले की हा मनुष्य जे काय लिहिल याच्यापुढे ते तुम्ही छापायचं, कारण हा मनुष्य श्रवण एकदम उत्तम रीतीने करतो. त्याला संधी होती तिकडे जायची, पण त्याने ठरवलं की तिकडे काय आहे, जिथे गुरु आहे तिकडेच पवित्र धाम आहे, जिकडे गुरूंची वाणी उपलब्ध आहे तेच जीवनाचं सर्वोत्तम स्थान आहे. आणखीन एक गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी गुरु महाराज बोलतात त्या ठिकाणी या विश्वातल्या सर्व पवित्र नद्यांचा संगम असतो, आणि गंगेमध्ये स्नान करण्यापेक्षा गुरूंच्या वाणीमध्ये श्रवण गंगेमध्ये स्नान करणे हे सर्वोत्तम मानलेलं आहे. आपला जर चॉईस दिला गेला की हे गंगेत स्नान करा तर गुरूंचं प्रवचन ऐका, तर आपण सदैव ते त्याग करून गुरूंचं प्रवचन ऐकलं पाहिजे. आणि कसं ऐकलं पाहिजे, गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते कोरी ऐक. तर असे ठाकूर भक्तिसिद्धांत सरस्वती यांच्या जीवनामध्ये खूप असे प्रसंग आले, खूप जास्त. आपल्याला वाटतं की गुरु म्हणजे नेहमी कृष्णानंदामध्ये मग्न असतात, आनंदाच्या लहरीमध्ये झुलत असतात, आनंद सागरामध्ये डुबकी मारत असतात, हे खरी गोष्ट आहे. पण लौकिक दृष्टीने त्यांना खूप कष्ट असतात, खूप त्रास असतो, खूप वेदना पीडा कष्ट असतात त्यांना, आणि अधिकतर कष्ट शिष्यांकडून असतात. अधिकतर जे कष्ट असतात ते शिष्यांकडून असतात. आपल्याकडे कसं तीन प्रकारचे ताप आहेत ना, आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आत्मिक. त्यामध्ये आधी दासिक असं त्यांनी ॲड केलं आहे, आधी दासिक क्लेश, जे तथाकथित शिष्य आणि दास बनलेले आहेत त्यांच्याकडून प्रचंड त्रास होत असतो, त्यांच्याकडून असुविधा होत असते, कष्ट होत असतात. त्यांनी ते खूप भोगले, कारण ते एवढे भयंकर मोठे जबरदस्त आचार्य होते की त्यांना बघून असे लोक ना पळून जायचे, मायावादी लोक उभेच राहायचे नाहीत, येत आहेत म्हटलं की गुल तिकडून सगळे. एवढे महान होते ते, एवढे महान. आणि त्याला म्हणायचं सिंहगुरु, म्हणजे त्यांचा प्रचार जो होता ना ते सिंहगुरु. आणि ते वयाच्या 7व्या वर्षी त्यांना पूर्णपणे गीता कंठस्थ होती, 7व्या वर्षी. आणि गीतेवरती प्रवचन द्यायचे ते 7व्या वर्षी. आणि 13व्या वर्षी संपूर्ण भागवत आणि चैतन्य चरतामृत आणि भक्तिरसामृत सिंधू हे कंठस्थ होते त्यांना. आणि ते आचार्यच बनले त्यावेळी 13व्या वर्षी. म्हणजे किती महान व्यक्ती होती, किती बुद्धी. त्यांनी एक ज्योतिषावर पुस्तक लिहिलं आहे सूर्यसिद्धांत म्हणून, एवढं मोठं पुस्तक आहे. आणि त्यात सगळं जे काही ज्योतिषशास्त्र आहे त्यांनी लिहिलं आहे, ते पण कसं भक्ती अँगलने लिहिले, सूर्यसिद्धांत. तुम्हा आम्हाला ते पुस्तक वाचून कळणारच नाही, एवढं क्लिष्ट पुस्तक आहे, एवढं कठीण पुस्तक आहे. ते म्हणे कधी बोलायचं ना इंग्लिश तर ते ब्रिटिशांना पण समजायचं नाही, एवढं ते बोलायचं की एक पॅरेग्राफचं एक वाक्य असायचं त्यांचं, एक पॅरेग्राफचं एक वाक्य. आणि वाचताना पण ते वाक्य नाही वाचायचे, ते पूर्ण परिच्छेद वाचायचे. एवढी त्यांची प्रगल्भ बुद्धी होती, कारण ते नैष्ठिक ब्रह्मचारी होते. ज्या लोकांचं ब्रह्मचर्य असं असतं ना त्यांची भयंकर मेमरी असते, प्रचंड तुफान मेमरी असते त्यांची. त्यांना कधी कधीचं काय काय आठवत असतं. एका व्यक्तीला बालपणी भेटलं असेल तर त्यांना म्हातारपणी आठवतो, व्यक्ती तुला भेटलो तुला मी या ठिकाणी भेटलो होतो. आणि आपल्याकडे पण अजूनही असे लोक आहेत, सच्चिदानंद महाराज, निरंजन महाराज, गिरिराज महाराज, राधानाथ स्वामी महाराज, मी पाहिलं त्यांना एकदम जुन्या जुन्या गोष्टी त्यांना एकदम पूर्ण डिटेलमध्ये आठवतात, कुठे कुठे कधी आपण भेटलो होतो, काय केलं होतं, झटकन आठवतात. ते ब्रह्मचर्याचं बळ आहे. ब्रह्मचर्य पालन केल्याने स्मृती अतिशय दृढ होते, त्याचं प्रतीक होते हे भक्तिसिद्धांत सरस्वती. त्यांचं एक असं कायमचं म्हणणं असायचं, कोणी आलं त्याला भेटायला की कोण आहेत ते, ते म्हणाले ते कृष्ण भक्त आहेत. ठीक आहे, त्यांना प्रसाद द्या. आणि म्हणाल ठीक आहे, जवळ या, हरे कृष्णा, थँक्यू. आणि मग कोणी आलं म्हणालं की तुम्ही कोण आहात, म्हणलं की भक्तांचा दास आहे. मग त्याला खूप वेळ द्यायचे ते. त्याचा अर्थ काय होतो की कुणीही व्यक्तीने मी भक्त आहे असं क्लेम करू नये, असा दावा करू नये की मी भक्त आहे. आपण आपल्या सर्वोत्तम स्थितीमध्ये काय असू शकतो, भक्त दास, दास दासानुदास, एवढीच आपली योग्यता आहे. आणि कृष्ण पण म्हणतात मद्भक्ता पियुजा व्याधिका, मग ते पण तेच सांगायचे की कृष्णदास म्हणून स्वतःला कधी मान्यता प्राप्त करून घेऊ नका. आपल्याला मान्यता एकच पाहिजे की मी भक्तांचा दास आहे. का, कारण भगवंत पण स्वतः भक्तांचे दास आहेत, स्वतःला मानतात आणि सेवा पण करतात भक्तांची, अशी त्यांची विशेषता आहे. तर त्यांनी ना 1936 साली 23 डिसेंबर या दिवशी जवळजवळ शेवटचं त्यांचं वक्तव्य आहे, जवळजवळ शेवटची वाणी. म्हणजे कसं, कुठचे आचार्य ना जाताना शेवटी अशी काहीतरी महत्त्वपूर्ण सूचना देऊन जातात. आणि आपणसुद्धा जेव्हा जाऊ ना मरायला टेकू, तेव्हा आपण आपल्या आयुष्याचं जे काही सगळ्यात मोठं सार आहे, महत्त्वपूर्ण काय आहे ते आपण बोलणार. असं जनरल गप्पा नाही मारणार कधी. मरताना मनुष्यानं एकदम असं ते खोलवर त्याला पटलेलं असतं ना तेच बोलतो, साक्षात्कार. तसं हे काय काय बोलले ते आपण जरा वाक्य वाक्य एक एक ऐकू, दोन दोन वाक्य त्याच्यावरती विश्लेषण करू. काय म्हणाले ते, की मठामधले आणि मठाशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभरामध्ये हरी गुरु आणि वैष्णव यांच्या सेवेमध्ये आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. हे सगळं सार आहे. आपल्याला करायचं काय आहे, आपली तन मन धन काया वाचा मने, आपल्याला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे हरिकथा, वैष्णव सेवा आणि गुरुसेवा हे करायचं. त्याने काय होतं, त्याच्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते आणि त्या आध्यात्मिक ऊर्जेमध्ये आपली जी काही नकारात्मक प्रवृत्ती आहे ती नष्ट होते. नकारात्मक प्रवृत्ती म्हणजे काय, आपल्यामध्ये भांडणं होतात, मतभेद होतात, राग द्वेष निर्माण होतो, भांडणं निर्माण होतात, आपण अलग होतो, सेवा नाही करत, आपण येणं बंद करतो. ह्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या का होतात, कारण आपल्यामध्ये आध्यात्मिक ऊर्जा कमी आहे म्हणून. जर आपल्याकडे कष्ट आहेत आणि आध्यात्मिक ऊर्जा आहे, ह्या दोघांमध्ये जर आध्यात्मिक ऊर्जा खूप असेल तर ते कष्ट आहेत ना त्याच्यावरती नाही येऊ शकत. जसं मोठ्या आगीमध्ये एखादं चिंधी पडली तर ती कधी जळून जाते कळणार नाही कोणाला, पण खूप चिंध्या आहेत आणि एक एक माचीसची तिल्ली आहे ती किती किती चिंध्या जाळणार. पण मोठा अग्नी असेल त्यामध्ये सगळं काही सुकं ओलं सगळं काही जळून जातं. तर पॉईंट काय आहे की या जगामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप आहे, सर्व ठिकाणी आहे. कुठे पण जा, घरात जा, बाहेर जा, कॉलेजमध्ये जा, शाळेत जा, दुकानात जा, रस्त्यावर जा, ट्रेनमध्ये जा, सगळ्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी खूप आहे. पण आपण मग जगू कशी शकतो, जर आपल्यामध्ये आपला जर आपली जर अग्नी असेल आध्यात्मिक ऊर्जा खूप प्रमाणामध्ये, तर आपण त्या नकारात्मक ऊर्जेमुळे प्रभावित नाही होत. आता आमचं कसं चॅलेंज आहे, आम्ही आमच्या घरात किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेही नेहमी भक्तांबरोबर असतो. भक्तांच्याशिवाय मी कोणाला भेटतच नाही आजकाल, असं मी मला जाणवलं आहे की फार कमी बाहेर जाऊन आपण भेटतो. पण जेव्हा आपण ट्रेनमध्ये येतो तेव्हा सगळेच बाहेरचे माणसं असतात, सर्व ए टू झेड. आणि तो एक असा एक चॅलेंज आहे आमच्याकरता की 12 तास आता 24 तास यांच्यामध्ये यांच्यामध्ये यांच्या व्हायब्रेशनमध्ये राहायचं आहे, यांच्या लहरीमध्ये आपण आता काढायचा काळ. तर त्यावेळी जर तुमचं आध्यात्मिक साधन जर स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही एकदम असे निरुत्साही, आळशी आणि झोपाकाढेत होणार. पण आपला जर त्यावेळी स्ट्रॉंग कार्यक्रम असेल की मला आता या बसमध्ये बसून ट्रेनमध्ये बसून जास्त आठमाळा करायच्या आहेत, किंवा हे वाचायचं आहे, हे करायचं आहे, किंवा हे श्रवण करायचं आहे, हे बघायचं आहे लेक्चर, तर त्यांचा जो परिणाम आहे तो आपण थोपून धरतो असा, आपल्यावर तो परिणाम नाही करू शकत. मग त्यांचं काय म्हणणं आहे की मठाशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हरिकथा ऐकण्यामध्ये आपलं जीवन संपवलं पाहिजे आणि गुरुसेवा आणि वैष्णवसेवा यांच्यामध्ये आपली वेळ जी आहे ती समर्पित केली पाहिजे. पुढे काय म्हणतात ते ऐका.
One will again be entangled in one's material desires. Then one's time will be spent in gossiping, criticizing others, fighting with others, and gratifying one's senses.
जर आपण हरिकथा, हरिनाम जप आणि वैष्णव सेवा ह्यामध्ये जर बिझी नसू तर काय होईल? आपण सर्व एकमेकांच्यावर टीका करणे, त्यांच्याशी भांडण करणे, त्यांची निंदा करणे आणि मग पर्यायाने इंद्रिय भोगात रममान होणे हेच कार्य करत राहू. जी व्यक्ती आपण किंवा कोणी पण, जी व्यक्ती हरिकथा, हरिश्रवण, हरिनामजप, वैष्णव सेवा ह्यात बिझी नाही आहे, म्हणजे काय करत असतात? त्यांना काही दुसरा पर्यायच नाही आहे, त्यांना फक्त एकच पर्याय आहे, इतरांवर टीका करणं, इतरांवरती भांडणं करणं, मतभेद निर्माण करणं, स्वार्थामध्ये लिप्त होणं आणि इंद्रिय भोगामध्ये लिप्त होणं. अगेन दे विल बी एन्टँगल्ड इन सेन्स ग्रॅटिफिकेशन. आपण जे इथे येऊन सोडायचा प्रयत्न करतो आहे तेच पुन्हा आपल्याला पकडणार येऊन. निकटस्थ माया थोरे झापटीय धोरे. आपण मायाला म्हटलंय नो, पण ती जात नसते कधी, तिकडेच उभी असते, वाट बघत असते. आणि तुमचं नो जे आहे ना ते कधीपर्यंत प्रभावी असतं? जोपर्यंत तुमचं ही ॲक्टिव्हिटी जी आहे ना ती स्ट्रॉंग असते. म्हणजे आता कोरोना आहे वातावरणामध्ये, मग तुम्ही कोरोनामुक्त कसे होऊ शकाल? जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती, तुमच्या शरीरातले अँटीबॉडीज जर स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला ते परिसरामधील वातावरणामधील कोरोना परिणाम करणार नाही, तुम्ही फिरू शकता. किंवा आपण जर लस घेतली असेल तर आपण त्या विभागात जाऊ शकतो, किंवा आपण ते PPE किट घातलेलं असेल, हां नाक ते काय म्हणतात त्याला मास्क, आणि डॉक्टर लोक ते घालतात ना PPE किट, ते घातलं असेल तर आपण कोरोनाच्या वॉर्डमध्ये पण प्रवेश करू शकतो. आमचे स्पिरिच्युअल केअरचे लोक होते ना, ते पूर्ण असे अंतराळवीर भरून जायचे वॉर्डमध्ये, पूर्ण फिल असं फुल ट्रिपल PPE किट घेऊन जायचे आणि त्यांना माळा द्यायचे, जप करून घ्यायचे, त्यांना लेक्चर ऐकवायचे, त्यांना काय काय करायचे लोक, केवढी हिंमत. हां, कोरोनाच्या राज्यामध्ये प्रवेश करून लोकांना हरिनाम देत होते. बघा इतेला किती त्याला विश्वास लागतो आणि उत्साह लागतो. भीती असते की नाही मला हरत कोरोना होईल म्हणून, तरी पण ते लोक छानपैकी तीन तीन प्रकारचे थर घालून जायचे आणि तिकडे पायाने फोटो आहेत, कोणतरी कोरोना पेशंट मरतो आहे तर तो अंतराळ वेळ त्याला एंड ऑफ लाईफ केअर देतो आहे. म्हणजे कोण पेशंट मरत आहे कोरोनामध्ये आणि त्या माताजी त्यांना हरे कृष्णा तुळशी सगळं देत आहेत त्यांना, म्हणजे त्यांना कुठचीही परिस्थिती ही रोखू शकत नाही. तर त्यांना कोरोनाचा परिणाम होऊ नये म्हणून ते सगळं जे घातलं ना सगळं ते शील्ड काय म्हणत त्याला चिलखत घातलं ना सगळं ते पूर्ण, ते त्यांना त्या बाह्य स्थितीचा परिणाम होण्यापासून वाचवत आहे. तसंच जसं कोरोना कसं आहे सगळ्या जगात पसरलेलं, म्हणजे हवेत आहे, हवेत आपण श्वास घेतला की आतमध्ये, एवढा प्रभाव आहे त्याचा जगावरती. आणि इथे फक्त परभणी किंवा मुंबई नाही, अख्ख्या जगात सर्व ठिकाणी शांत करून टाकलं पूर्ण. तेवढ्याच आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रभावाने माया ही कायमची वातावरणात असते, कायमची 24/7, 30 days इन अ मंथ, 12 months इन अ इयर, असा कुठचाही काळ नाही. ब्रह्मा आणि विष्णूद्वारे हे विश्व निर्माण केल्यापासून असं कुठचाही क्षण नाही ज्यावेळी मायाला सुट्टी होती. आज सुट्टी आहे मायाला, आज तुम्ही काय पण करा, मायेने आजपर्यंत कधी सुट्टी घेतलेली नाही आहे. दिवसामध्ये सुद्धा कुठचाही क्षण सुट्टी घेतलेली नाही आहे. कसं काम करते ती न सुट्टी घेता? दिवसभर, क्षणभर, वर्षभर, आयुष्यभर, हां ब्रह्मांड कालावधीभर, ब्रह्माचे आयुष्यभर, विष्णूच्या श्वासच्या कालावधीभर कशी ती माया काम करते, कधीही सुट्टी नाही, सारखी पाहत असते कुठे अटॅक करू शकते, किती निश्चय असेल तिचा. अशावेळी आपल्याकरता एकच, आपण कसे एकदम असे दुर्बल आत्मा आहोत, छोटासा अणुमात्र, त्याला वाचवण्याकरता ज्या ठिकाणी माया पण पराभूत होते ते एकच आहे काम, हरिकथा श्रवण हरिनाम जप आणि तिसरं म्हणजे वैष्णव सेवा. या तीन गोष्टी आपल्याबरोबर असतील तर माया कधीही तुम्हाला स्पर्श नाही करू शकत. प्रत्येक वेळी आपण जाऊन मायेला मिठी मारतो हे ध्यानात ठेवा. प्रत्येक वेळी जेव्हा कधी कोणाचं पतन होतं त्यावेळी त्या व्यक्तीने जाऊन मायेला मिठी मारलेली असते. माया तुम्हाला मिठी मारत नसते, ती अशीच उभी असते हात पसरवून कधी पण. पण आपण जाऊन त्याला पकडतो म्हणून मग पुढचं काय ते होतं ते होतं. तर त्याने काय म्हटलंय त्यामध्ये की जर तुमचं फोकस तुमच्या आयुष्यामध्ये हरिकथा श्रवण हरिनाम जप आणि वैष्णव सेवा याच्यावर केंद्रित नसेल तर तुम्ही निश्चित रूपाने हेच करणार. पुन्हा त्याच्या त्याच प्रवाहात तुम्ही गटार गंगेमध्ये लोळणार जाऊन. आता पुढचं ऐकूया.
If the residents of the mosque do not understand that Vaishnav Seva is the most beneficial thing, then they will not make progress in the realm of devotion. One has
जर आश्रमाशी मठाशी मंदिराशी संपर्क असलेल्या संलग्न असलेल्या व्यक्तींना जर कळत नसेल की वैष्णव सेवा ही किती महत्त्वपूर्ण आहे तर त्या सर्वांचं पतन निश्चित आहे. पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे की हरी आपल्याला दिसत नाही ना अजून. आपण नाम घेतो आहे, त्यांची कथा ऐकतो आहे, पण अजून आपल्या अनुभूती नाही आहे. आपल्याला आनंद होतो आहे ऐकताना पण हरीचा साक्षात्कार नाही अजून आपल्याला. भगवद्गीता हा पुस्तकात आहे, ती पालन केल्याशिवाय त्याचा अनुभूती होणं शक्य नाही. श्लोक वाचा, पाठांतर करा, मुलांकडून करून घ्या, कॉम्पिटिशन ठेवा, पण जोपर्यंत ते पुस्तकात ज्ञान तुमच्या आचरणात उतरत नाही तोपर्यंत काही नाही होऊ शकत. मग आपल्याकरता सहज आणि सुलभ मार्ग कुठचा आहे त्याच्याही आधीचा तो म्हणजे वैष्णव लोक समोर उभे आहेत, त्यांना गरज आहे, ते कष्टामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, पिढीमध्ये आहेत, त्यांची पण म्हणजे आव्हान त्यांच्या आयुष्यात खूप आहे, दुःख आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांना मदतीची गरज आहे. आणि तशावेळी वैष्णवांना हृदयपूर्वक भावनेने मदत करणे हे आपल्याला सहज शक्य आहे. आणि कसं आहे, तुम्ही देवाला नैवेद्य केलात, देव सांगत नाही हो छान झाला आज गाजरचा हलवा खूप छान होता. आपण गृहित धरतो की देवाने खाल्लं, आपण गृहित धरतो की देवाने भात खाल्ला डाळ खाल्ली, पण वैष्णवांना तुम्ही जर घातलं ना खायला, जसं काल म्हटलं मी हे खूप छान वाटलं होतं, माताजी बोलला हे पण खूप छान होतं ना, लगेच सांगणार तुम्हाला, म्हणजे पोच पावती तुम्हाला लगेच मिळणार आणि तुम्हाला कळणार की योग्य केलं की चुकीचं केलं आहे, खारट होतं का चांगलं होतं, तिखट होतं का कमी तिखट होतं, कमी नव्हतं घातलेलं, लगेच कळणार तुम्हाला. म्हणजे आपल्या भक्तिपूर्ण कार्याला तात्काळ प्रतिसाद भक्त लोक देऊ शकतात आणि त्यांच्या भावनेच्या अनुसार भगवंत तुमच्यावर तृप्त होणार किंवा अतृप्त होणार. ते सांगितलं ना की मला माझे भक्त खूप प्रिय आहेत, ते मला नेहमी प्रिय असतात आणि त्यांना जेव्हा तुम्ही संतुष्ट कराल तेव्हा मला संतुष्ट करण्याच्या प्रयत्नापेक्षा त्यांना संतुष्ट केल्यामुळे मी अधिक प्रसन्न होतो. बरोबर ना, तुम्ही मला प्रसन्न करायचा प्रयत्न करत आहात आणि माझ्या मुलाला प्रसन्न करायचा प्रयत्न करत आहात, तर माझ्या मुलाला प्रसन्न करण्याच्या प्रयत्नामध्ये मला जास्त आनंद होईल. अमेरिकेत म्हणतात की इफ यू लव्ह मी लव्ह माय डॉग, त्या कुत्र्याला तुम्ही जरा असं प्रेम करा असं कुरवाळा त्याला आणि हे टॉमी हे स्वीट टॉमी असं काहीतरी म्हणा, लगेच त्या मालकाला खूप आनंद होतो. त्याला तुम्ही काही नका देऊ, गिफ्ट नका देऊ, काही नका करू, पण त्याच्या कुत्र्याला तुम्ही गोंजारलत ना त्याला खूप आनंद होतो. तसं कुठच्याही घरामध्ये तुम्ही मुलाला गोंजारलात प्रेम केलं की आई वडिलाला खूप आनंद होतो. तीच पद्धत देवाची आहे आपल्या. देवाची प्रेमळ मुलं म्हणजे त्यांची म्हणजे त्यांना प्रेम वाटतं ती मुलं म्हणजे भक्त लोक. आणि त्यांना जेव्हा आपण हृदयातून संतुष्ट करतो ते भगवंताला प्रसन्न करायचं सर्वोत्तम मार्ग आहे. ज्यांना आपण पाहू पण शकत नाही, ज्यांचा आपला साक्षात्कार नाही आहे, ज्यांना आपलं दर्शन माहीत नाही आहे, त्या व्यक्तीला डायरेक्टली आणि प्रभावी पद्धतीने प्रसन्न करायचा मार्ग म्हणजे त्यांच्या भक्तांना संतुष्ट करणे, आपल्या वाणीने, आपल्या सेवेने, आपल्या कार्याने, आपल्या बोलण्याने, जे काय असेल ते.
one's Krishna consciousness by sincerely serving the Vaishnavas and by endeavoring to please the Vaishnavas with body, mind, and soul. By the petition of a Vaishnava, merciful Krishna will give his mercy to the sinful soul. This we have to remember all the time.
वैष्णवांना प्रसन्न करणे हाच आध्यात्मिक उन्नतीचा एकमेव मार्ग आहे. आणि व्यक्ती जर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किती जरी पापी असलं तरी जर त्यांनी चुकून न चुकून किंवा काय म्हणतात त्याला बाय चान्स जर कुठच्या वैष्णवाला प्रसन्न केलं असेल तर त्या पापी आत्म्याला कृष्ण कृपा देतो आणि त्याचं आयुष्य सरळ करतो. तर जर एखाद्या पापी माणसाला ठाऊक नाही भक्तिभीती काय आहे, समजा पासपोर्टचा ऑफिसर आहे आणि कुठच्या भक्ताला समजा पासपोर्ट रिन्यू करायचा आहे, जायचं आहे गुरूंची आज्ञा पूर्ण करण्याकरता जायचं आहे परदेशी आणि वेळ खूप कमी आहे आणि लगेच जायचं आहे, तर तत्काळ पासपोर्ट करून देणं त्या ऑफिसरच्या हातामध्ये आहे आणि तो ऑफिसर भक्त भक्त नाही आहे पण त्याला वाटलं की ठीक आहे गरजू मनुष्य आहे, त्याने ते केलं आणि तो भक्त प्रसन्न झाला की आता माझी मी गुरूंची सेवा करू शकतो. तर ते जे प्रसन्नता आहे ना त्याचा लाभ त्या अनभिज्ञ माणसाला पण होऊ शकतो ज्याला काही नॉलेज नाही आहे ते काय करतो त्याला माहीत नाही आहे, पण त्यामुळे सुद्धा भगवंत त्यावर कृपा करू शकतो, त्याच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होऊ शकते. आणि आपण तर सगळं जाणतो आहे सगळं ना, सगळं सायन्स आपल्याला माहिती आहे, तर आपण जेव्हा जाणून बुजून समजूतदारपणे हे मनात ठेवून जर भक्त लोकांना प्रसन्न केलं त्यांची सेवा केली तर भगवंत किती कृपा करतील आणि काय कृपा करतील, आपली साधना दृढ होईल, आपली भगवंताची रुची निर्माण होईल, आपल्या भगवंताच्या विषयावरती आपलं मन लागेल. सो तेच म्हणत आहेत ते, त्यांचं ते सांगायचं आहे.
Then you have to openly advise him about Hari Bhajan and nicely make him understand the situation.
जेव्हा कधी आपल्या जवळची व्यक्ती भक्त व्यक्ती साधना सोडून जाते किंवा आणखीन मायेमध्ये फसते त्यावेळी त्याच्यावर टीका न करता त्याला प्रेमाने जवळ घेऊन त्याला सांभाळलं पाहिजे आणि समजून सांगायला पाहिजे की कसं आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्ग महत्त्वपूर्ण आहे आणि ह्याच्यात घसरून जाऊन दुसरं काही करणं किती घातक आहे. हे जसा आपला स्वतःचा भाऊ किंवा आपलं मूल घरचं व्यक्ती आपण कसं करतो, ज्याकरता आपल्या घरच्या व्यक्ती खूप चुका करतात, खास करून आपली मुलं खूप चुका करतात, पण आई बाबा त्यांच्या कधी ओपनली टीका करत नाही त्याच्यावरती, माझा मुलगा नालायक आहे, दुष्ट आहे, राक्षस आहे असं कधी म्हणत नाही कधीच. त्यांना माहीत असतं की या मुलामध्ये खूप दुर्गुण आहेत पण ते प्रयत्न करते आई आणि बाबा की कसं याला बाहेर आणायचं, कसं याला बाहेर आणायचं, कसं याला बाहेर आणायचं. राग खूप येत असतो, खूप काही बोलावंसं वाटत असतं, पण माया आणि प्रेम जे असतं ना प्रेम ते त्या रागापेक्षा जास्त स्ट्रॉंग असतं. आपलं कसं असतं, आपण भक्तांवरती प्रेम कमी करतो आणि त्यांचं चुकलं की लगेच त्यांच्यावर तुटून पडतो, कारण का तेवढं पर्याप्त प्रेम नसतं आपलं. पण जेव्हा प्रेम जास्त असतं तेव्हा आपण त्याला सावरून घेतो आणि सांभाळून घेतो. आपण काय आई कशी मुलांच्या दोषांवरती पांघरून घालते आणि ते मुलाचं कसं भलं होईल ते कायमचं बघत असते, कारण प्रेम ही जी भावना आहे त्या मुलाबद्दल ती जास्त प्रमाणात असते आणि मग त्यामुळे चुका दोष त्रुट्या अपराध सगळे माफ केले जातात. आईबाबांचा तुम्ही किती, आता आम्ही पण आईबाबा आहोत ना, आम्हाला माहिती आहे कितीही मुलांनी आपला त्रास दिला तरी आईबाबा त्याचं कधीही वाईट चिंतू शकत नाही, कधीही नाही करू शकत. कितीही मुलांनी तोंडासमोर अपमान केला असेल, घालून पाडून जनतेमध्ये अपमान केला असेल तरीही आईबाबा ही अशी जात आहे की ते कधीही आपल्या मुलाच्या विषयी वाईट नाही विचार करू शकत, कधीही शाप नाही देऊ शकत, तुझा नाश हो, तुझा सर्वनाश होऊ दे असं कधी आईबाबा बोलू शकत नाहीत. ह्याचं एकच कारण आहे, प्रेमाचं प्रमाण हे त्यांच्या दोषापेक्षा प्रचंड प्रमाणात जास्त आहे. म्हणून ते म्हणतात की भक्तांविषयी आपुलकीपणाची भावना ठेवा, आप्त बंधू हां प्रेमीजन कुटुंबजन ही भावना ठेवा, कारण फायनली काय माहिती ना जे लोक भक्त आहेत आज कुठच्याही सरावर असतील की नवीन नवशिखे असतील किंवा जुने असतील किंवा वरिष्ठ असतील किंवा एकदम परफेक्ट असतील, हे सगळ्या प्रकारचे भक्त जे आहेत ना, हेच आपल्याला शेवटी गोलोक वृंदावन भेटणार आहेत. आत्ता आपल्याला ह्या लोकांची पटत नाही, आवडत नाहीत, भांडणं आहेत, काय काय असेल, पण शेवटी हळूहळू हळू जेव्हा आपण शुद्ध होऊन जाऊ तेव्हा हाच समुदाय तुम्हाला वरती भेटणार आहे. आणि ही खरी गोष्ट आहे, हा डायलॉग नाही पिक्चरचा, ही खरी गोष्ट आहे. कारण जो नामस्मरण करतो तोच शेवटी भगवंताशी पोचतो. आज उद्या परवा 10 जन्मानंतर तो तिथे पोचणार आहे. आणि बाकी माणसं जी आहेत ती किती चांगली वाटत असतील, गोड वाटत असतील, पण जी भगवत भक्तीत नसतील ती तुम्हाला तिकडे भेटणार नाहीत शेवटी. तेव्हा आपलं जे शाश्वत कुटुंब जे आहे ना, चिरंतन कुटुंब, हेच आहे. आत्ता इकडे तुम्हाला कोण दिसत आहेत ना, तीच तुम्हाला तिकडे दिसणार शेवटी. तर म्हणून त्यांचं ते महत्त्व जे आहे ना आयुष्यात आपलं, ते समजून आपल्याला तुम्ही आपले कार्य करायला पाहिजे. आता शेवटचं,
सेइंग द बेनिफिशियल मेसेज ऑफ गुरु एंड गौरांग टू हिम, इफ यू मेअरली कमेंट ऑन हिज डाउनफॉल देन यू आर नॉट हिज वेल विशर. You have to be merciful to him by talking to him about the Lord. By doing this, you will benefit yourself as well as him, and your goal of living in the mat will be accomplished. We are living together to help each other serve the Lord.
Nustaz bhaktacha dosha baddal, truti baddal, chukicha kama baddal tika karat rahna ha apla uddesh nahi hai. Tya chukicha कार्याबद्दल त्याला जाणीव देणे आणि त्याला पुन्हा भगवंताच्या कथेबद्दल, नामाबद्दल, महिमेबद्दल सांगत राहणे हे आपलं जीवनाचा उद्देश आहे असं म्हणतात. इज अ गोल ऑफ लाईफ. आश्रम का काढला, त्याचा उद्देश काय होता, तो उद्देश तेव्हा सफल होईल जेव्हा आपण आश्रमात जुडलेल्या संलग्न असलेल्या व्यक्तींना अशा प्रकारे मदत करू. खरं चॅलेंज काय आहे, सगळे लोक जप करत असतील तर कथा करण्यात खूप आनंद आहे, पण काही लोकांना प्रॉब्लेम असेल, काही लोक चुका करत असतील किंवा काही लोक काही चुकीचं काम करत असतील किंवा मायेत फसत असतील, त्या लोकांना प्रेमाने समजूतदारपणे जवळ घेऊन त्यांना पुन्हा पुन्हा या मार्गात प्रवृत्त करणे यायला, हा म्हणे आश्रमाचा उद्देश आहे. याच्याकरता आपण सेंटर किंवा मंदिर किंवा कॉम्प्लेक्स किंवा काय उभं करतो की ज्या ठिकाणी तुमच्याकरता तुमच्या चुकींना पण वाव आहे. घर म्हणजे काय असतं, घर तुमचं आमचं घर म्हणजे काय असतं, त्या घरामध्ये आपण चुका करू शकतो त्या माफ केल्या जातील. घरामध्ये असं वातावरण असलं पाहिजे की यू कॅन मेक मिस्टेक्स, नो प्रॉब्लेम, मला सुधारायला तिथे वाव आहे. घर घर म्हणजे कसं असतं, चुका केल्या की लगेच आऊट नाही करत घरात कोणाला आपण, नाही का, एक चूक केली आऊट, घरात यायचं नाही उद्या, हे बाडबसर घेऊन आऊट असं नाही करू शकत. घरामध्ये व्यक्तीला मोकळेपणाने वावर करण्याकरता संधी असली पाहिजे, तेच घर आहे. बाकी ऑफिसमध्ये कसं असतं, काम नाही केलं आऊट, सुट्टीत नाही म्हणजे सुट्टी न करता ॲब्सेंट राहिला पगार कट, तिथे कडक नियम असतो कारण ते ऑफिशियल शासकीय वातावरण असतं. पण घरामध्ये असं असतं का, बायकोकरता नवऱ्याकडून, नवऱ्याकडून नवऱ्याकरता बायकोकडून किंवा आईबाबांकडून मुलांकरता असं असतं का, नाही. घरामध्ये आपण चुका करण्याचा वाव असतो आणि ते माफ करण्याची पण संधी असते त्यामध्ये, त्याला घर म्हणतात. जर असं नसतं तर घर नाही, ते कारागृह झालं, कारागृह शिक्षा होते तिथे. घरात पण शिक्षा होते पण प्रेमळ वातावरणामध्ये शिक्षा होते. जाच नसतो, जाच. तर हे ते म्हणतात की आश्रमाचा उद्देश हा आहे, हे त्यांचे शेवटचे बोल आहेत. त्यांनी पुन्हा पुन्हा आता पुढे पण तेच वाक्य त्यांची की वैष्णवांना कसं वागवावं, त्यांच्याशी आपण कसं, त्यांना कसं बघावं, त्यांचे कसं आपल्याला प्रस्तुत करावं. कारण कसं आहे ना, आज आपण इथे बसून लोकांना बोध देतो आहे, उद्या आपण काहीतरी चुकीचं काम करून बाहेर असू आणि लोक आपल्याला बोध देत असतील, है ना. कभी कभी गाडी नाव पर, कभी नाव गाडी पर. जेव्हा पाणी असेल तेव्हा बोटीमध्ये टॅक्सी असते, जेव्हा रस्ता असतो तेव्हा टॅक्सीवरती वरती बोट उभी असते. अमेरिकेत पाहिलं आहे मी, लोक बोटिंग करताना काय करतात, ती होडी आधी टपावर घालतात गाडीच्या आणि समुद्रकिनारी घेऊन जातात, मग ती उतरवतात आणि मग ती बोटिंग करून त्याच्यात ती गाडी घुसवून पलीकडे जातात. म्हणजे पाण्यामध्ये असताना होडीमध्ये टॅक्सी असते आणि जमिनीवर असताना टॅक्सीवरती होडी असते. म्हणजे जेव्हा स्थिती बदलते तेव्हा आपले स्थान पण बदलतं. म्हणजे असं कधी फुशार का मारू नये, की मी मोठा खूप आणि मी सगळ्यांना सावरून घेईन. कधी आपला पाय घसरला तर आपल्याला पण हात दिला पाहिजे ना कोणी, नाही तर आपण कायमचा उपदेश करत करत आणि लोकांना डांबरत राहिलो तर आपण जेव्हा पडित लोक काय म्हणणार, पडू दे त्याला, है ना. आम्हाला एवढं एवढं डाट आणि एवढं फटकार करायचे, आता कसं आता कळतं की नाही असं म्हणणार लोक. पण असं आपण वागायला पाहिजे की मी पण कधीही घसरू शकतो आणि मला कधीही हे लोक हात देतील असं प्रेमळ वातावरण ठेवावं, हे खूप आवश्यक आहे. पूजे हे आमच्या लोकांना कसं, आम्ही ना आम्ही तुम्ही आम्हाला काय म्हणता, सिनियर सिनियर सिनियर, एवढी वर्ष तेवढी वर्ष, अमुक अनुभव तमुक अनुभव, ते आमच्या डोक्यावरती एक असं एक ओझं असतं गोष्टीचं या. आणि एक लक्षात ठेवायचं कधी पण, तुम्ही काही आमचा गौरव करा आणि काय पण आमची यादी द्या, आमचं पूर्ण विवरण द्या की आमचं काय काय इतिहास आहे ते, पण आम्ही पण एक सामान्य मनुष्य आहोत आणि कधी आमचा पाय घसरू शकतो. केळीच्या पायावरती पाय पडला ना मग तो गोरा मनुष्य, काळा मनुष्य, श्रीमंत मनुष्य, अशिक्षित मनुष्य, जास्त मनुष्य, छोटा मनुष्य, तो घसरतोच. कारण तो गुणधर्म केळीच्या सालीचा आहे आणि चुकून तुमचा त्यावर पाय पडलेला आहे. त्यामुळे केळीच्या पायावर पाल्यावरती पाय पडल्यावरती सगळेच घसरणार आणि आपणही कधी घसरू शकतो. त्यामुळे किती जर आपण रेकॉर्डच्या प्रमाणे मोठे असलो तरीही सामान्य व्यक्ती असल्यामुळे कधीही आयुष्यामध्ये काही होऊ शकतं. त्या बिकट प्रसंगी आपण कसं काय त्याला प्रतिसाद देऊ आणि काय करू याची कोणी खात्री देऊ शकत नाही की मी नाहीच मायेबरोबर मी नेहमी जिंकणारच जिंकणार असं नाही होऊ शकत. आणि जर असा अहंकार असेल ना तर माया येऊन बरोबर तुम्हाला चितपट करणार. माया कशाला घाबरते, नम्रतेला घाबरते. नम्र असेल ना कोणी व्यक्ती त्याला माया नाहीत नेऊ शकत. आणि गर्व असेल ना की मी असा आहे तसा आहे काय करेल माया बघून घेईन, माया बरोबर तुम्हाला सपाट करून टाकणार. तर ही जी प्रवृत्ती आहे ना की मी पतनशील आहे आणि कधीही पतन पाहू शकतो आणि मला जेव्हा कधी माझं पतन चुकून होईल तेव्हा मला भक्तांच्या मदतीची खूप गरज आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे. मला ह्याची गरज नाही असं विचार करणं म्हणजे आपण आपल्या पतनाला आमंत्रण देत आहोत. आणि आपल्यासोबत जे भक्त आहेत ना तेच तुम्हाला मदत करणार. तुम्ही जेव्हा संकटात याल तुम्हाला मुंबई पुण्याचे भक्त येऊन मदत करण्याची शक्यता कमी आहे खूप, कारण ते दूर आहेत ना तुमच्यापेक्षा. पण तुम्हाला तुमच्यासोबतची मग माणसं जी आहेत, हां असतील भोळी भाबडी, शिकलेले नसतील कदाचित किंवा श्रीमंत नसतील किंवा काय पण नसेल, पण ते तुमच्या बरोबर आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला उपलब्ध आहेत ती माणसं आणि ते करू शकतात कारण ते तुमच्याजवळ आहेत. ह्या सगळ्या भावना आहेत ना ह्या आपल्याला जोपासल्या पाहिजेत भक्तांच्या विषयी. बाकी सगळं मेकॅनिकल असतं, कोण सिनियर कोण ज्युनियर, कोण आधी आला कोण नंतर आला, कोण दीक्षित कोण ब्राह्मण दीक्षित, कोण काय कोण अधिकारी कोण काउन्सिलर कोण काउन्सिली कोण मेंटर, हे सगळं काय सोय आहे, सोय आपल्या सोयीकरता आपण केलेलं आहे. पण म्हणतात ना पळसाला पाने तीनच, कुठेही जा सगळ्या व्यक्ती सामान्य असतात, सगळ्यांचे पाय मातीचे असतात, कधी फुटू शकतात. त्यामुळे आपण जेव्हा कुठच्याही संस्थेमध्ये असतो आध्यात्मिक संस्थेमध्ये त्यामध्ये भक्तांची किंमत आहे ना ती आपल्याला खूप जास्त करायला पाहिजे, कारण तेच आपले तारणहार आहेत. तुम्ही आत्ता कोणाला उपदेश करत आहात आणि तुमच्या बिकट प्रसंगी भविष्यामध्ये तो ज्युनियर सो कॉल्ड तथाकथित ज्युनियर मनुष्य जो आहे तो तुम्हाला कसा उपयोगी पडेल तुम्हाला माहीत पडणार नाही. आज तो खूपच ज्युनियर आहे आणि मी खूपच सिनियर आहात. पण एक असा प्रसंग येईल ना जसं नाव गाडी पे गाडी नाव पे, कधी पण होऊ शकतं. आणि तुम्हाला कधी कोणाची मदत म्हणजे मिळेल आणि प्राप्त होईल तू सांगू नाही शकत. काळ असा आहे ना सगळ्यात बलवान काळ असतो, काळासमोर कोणाचं काय चालत नाही. काळ सगळ्यात शक्तिशाली आहे, समय बलवान आहे, तो काशी परिस्थिती बदलेल आणि कोणाला झुकवेल आणि कोणाला वरती आणेल, परत त्याला कधी झुकवेल काही सांगू शकत नाही. या सगळ्यावरती एकच उपाय आहे, नम्रता, बी हंबल, मेंटेन ह्युमिलिटी, नम्रता जोपून ठेवा कारण ती तुम्हाला वाचवेल. छातीवरती गेली की लगेच गोळी वाढणार छातीवरती, त्या माया तयारच असते. शेवटचं वाक्य, जेव्हा एखादी बाई गरोदर असते ना, तिच्या पोटात मूल असतं. डिलिव्हरी सोपी केव्हा होते? गर्भाशयातून बाहेर. जितकी त्या बाळाची मान अशी असते ना, अशी, तितकी लवकर बाळ बाहेर पडतं. आणि जितकं त्या बाळाची मान अशी असते एक्सटेंडेड, तितकं डिलिव्हरीमध्ये खूप कष्ट असतात, हे आमचं मेडिकल सायन्स सांगतं. बाळ कसं असतं, मुटकळी बांधलेलं असतं, पाय पण असे, आणि डोकं खास करून त्याचा हात घुसलेलं असतं. ते जितकं हात घुसलेलं असतं तितकं सहज डिलिव्हरी होते. ती मान जितकी वर आलेली असते डिलिव्हरीला खूप त्रास असतो. तसं आपल्या जगामध्ये आपली मान किती ताट आहे तेवढं जगातून बाहेर डिलिव्हरी व्हायला डिफिकल्ट आहे. किती मान झोकलेली आहे तेवढी तुम्हाला जगाच्या गर्भाशयातून बाहेर पडायला डिलिव्हरी व्हायला खूप सोपं, याचा विचार करा तुम्ही कधी पण. छोटीशी गोष्ट आहे पण खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक यू व्हेरी मच. ठाकूर भक्ती सिद्धांत सरस्वती महाराज की. आणखी एक दोन गोष्टी अशा की त्यांनी ना या जगातल्या अनेक लुप्त पवित्र स्थान त्यांनी प्रकट केले. इमली तला, वृंदावनचं स्थान आहे इमली तला, ते त्यांनी प्रकट केले आहे. गोद्रूममध्ये ते काय स्थान आहे, समुद्रविहार नाही काय, सुवर्णविहार, राजा सुवर्णसेन हे त्यांनी प्रकट केलं आहे. अशा खूप त्यांनी स्थानं प्रकट केली आहेत. असे चालता चालता म्हणायचे ही जागा मला पाहिजे, ही जंगलामध्ये पूर्ण अशी भयंकर जंगलामध्ये, दाट जंगलामध्ये. तर शिष्य म्हणायचे महाराज इथे काय करायचं आपण? नाही जाऊन बघ कोणाची जागा आहे. ज्याची जागा आहे तो म्हणतो महाराज तुम्हाला मी चांगली जागा देतो ना, इथे काय नाही होणार, हे जंगलामध्ये काय होणार. नाही नाही मला तीच जागा पाहिजे. मग ते बसून सांगणार कथा की राजा समुद्रसेन त्याचं हे राज्य होतं. मग तिकडे आपल्याला ते राजाच्या महाराजे खंब भेटणार, स्तंभ तिथे भेटणार. मग कळणार रे हो त्याच्याकडे ते बघतात, त्यांच्याकडे खूप दिव्यदृष्टी होती. असेच ते जमुनेच्या एकदा किनारे चालत होते आणि म्हणाले ही जागा घ्या. काय? इमली तला. इकडे चैतन्य महाप्रभूने जप केला होता, श्रीकृष्णाने पण जप केला होता, अनेक लिहिलं. तर त्या ठिकाणी त्यांनी ती जागा प्रकट केली. असे फिरता फिरता म्हणा ही जागा घ्या असं. संत असे असतात, दिव्यदृष्टी. आपण काय बघतो, आपण काय म्हणतो, जे न देखे रवी ते देखे कवी. तसं आपण जे बघू नाही शकत ती संत लोक बघत असतात दिव्यदृष्टीने. म्हणून त्यांचा आश्रय खूप आवश्यक असतो. कोणी प्रश्न आहे का कोणाला? एनी क्वेश्चन? तेच कारण, तेच प्रभूजी. कसं आहे ना, असं संत लोक असं प्रण का करतात, 1 कोटी जप करू, 10 कोटी जप करू, 1 काय ते. हां, भक्तांचे प्रॉब्लेम्स, मठातले प्रॉब्लेम्स, या जगातले प्रॉब्लेम्स आहेत ना, ते नष्ट करण्याकरता हरिनाम आणि हरिकथा आणि वैष्णवसेवा हाच मार्ग आहे. मी सकाळी बसून विचार करत होतो की आपण आता इथे 4 तासाला का होईना आपण हरिनाम मेला केला पाहिजे. आपल्या आपल्यामध्येच, कोणी बाहेरचे महान भक्त आणायची गरज नाही. कधी नियमितपणे महिन्यात एकदा सुरुवातीला 4 तास सुरू करा हरिनाम संकीर्तन, आणि येऊन त्या यज्ञामध्ये आपलं आहुती द्या स्वतःची. पुढचं वाक्य ते म्हणतात त्याच्यामध्ये की प्रत्येक भक्ताने आपलं जे शरीर जे आहे, हे जे मिळालेलं शरीर आहे ना, जे नश्वर आहे, त्याची आहुती हरिनामाच्या यज्ञामध्ये दिली पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय पुढे वाक्य त्यांचं. यू हॅव टू ऑफर युअर बॉडी ॲज ओब्लेशन इन द फायर ऑफ हरिनाम संकीर्तन. त्याने काय होईल, तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाहेर भक्तांमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या जळून जातात. नुसता रोग आहे रोग आहे रोग आहे, एक ताप आलं की क्रोसिन, हे आलं की सिटायल काय चे सिट्रिझिन, त्याच्यापेक्षा रोगचं मूळ कारण काय आहे त्याचं औषध घेणं आवश्यक असतं. म्हणजे मग ताप पण जातो आणि शंक पण जाते आणि रोगतुक्ते पण बंद होतं. तर सगळ्याचं मूळ जे आहे एनर्जी औषधी ते हरिनाम आहे. तर आपल्याला खरं वाटत असेल ना की आपल्याला काहीतरी ते अमूलाग्र बदल घडवायचा आहे आणि काहीतरी छान करायचं आहे, तर तुम्ही आता हरिनाम संकीर्तन करायला सुरुवात करा. आणि आपल्याला 12 तास किंवा 24 तास शक्य नसेल, 4 तास करा. आणि ते काही वेळा करा, मग आणखी उत्साह वाढला की मग 7 तास करा. पण ते करत राहा तुमच्या सोयीनुसार. काही चांगला दिवस बघा, एकादशी बघा, किंवा काही अपिअरन्स डे, डिसअपिअरन्स डे बघा, असं काहीतरी बघा. आणि तुम्हीच ठरवा की आता आपण हे लॉन्च करू, म्हटल्यास मी जेव्हा परत येईन त्या दिवशी आपण ठेवू 4 तास कीर्तन. आळीपाळी सगळ्यांनी गायचं, काय तुटकं फुटकं जे काय रागदारीमध्ये बेसूर काय असेल ते काय फरक पडतो आहे. भीमसेन म्हणे अगदी बेसूर गायचे, सगळेजण हसायचे. तर गा म्हटलं की ते म्हणजे संकोच करायचं, काय बघ सगळे हसतात मला, आणि काय काळजी करू नकोस, आपण दोघं जंगलात जाऊ, तू तिकडे एकटा गा, मी एकटा ऐकेन तुझं गाणं. तर श्रीकृष्ण भीमसेनचं कीर्तन जंगलामध्ये एकटं ऐकायचे. तर भगवंत तुमचं रागदारी बघत नाही, काय काय सूर. अरे आपले आजचं कोणाचा तिरुभाव दिवस आहे, भक्ती सण सरस्वती, ते म्हणे असे गायचे की करताल कुठेतरी दुसरीकडे, मृदंग कुठेतरी ताल दुसरीकडे, आणि ते तसरीकडे गायचे, काहीच समन्वय नाही, असे ते होते स्वतःसुद्धा. तर कीर्तनामध्ये म्हणजे सुरात तालात रागादारीमध्ये उत्कृष्ट असणं हे कीर्तनाचं क्वालिफिकेशन नाही आहे. हृदयापासून गाणे आणि देवाचं हृदय विरघळवणे हे काम आपलं मेन असतं. सो त्यांनी त्याकरता ते प्रण घेतला होता. त्यांना असं हवं होतं की अशी शक्ती मला पाहिजे की मी या लोक सगळ्यांना ठीक करून टाकेन आणि चांगलं त्यांचं आयुष्य सुधारून टाकेन. एवढे वाद विवाद, एवढं सगळं लोभ, एवढी भांडणं तंटे कंटाळून गेले होते. आणि तसं जर नसेल ना तर संत लोक काही महान कारण करण्याआधी असा संकल्प घेतात. आणि कसं आहे ना, मायेला टक्कर देणं सोपं काम नाही एवढं. सर्व ठिकाणी माया चहू दिशेने आक्रमण करत असते, त्याच्याकरता एकच चिलकत आहे, ते म्हणजे हरिनाम. म्हणून ते व्रत घेतात की ठीक आहे हरिनाम, मग ते एकदम मजबूत झालं ना, वॅक्सिन आजमध्ये गेल्यानंतर मग ते येणार युद्धामध्ये. आधी काय करणार, ते चिलकत घालणार, ते बुलेट प्रूफ जॅकेट घालणार, त्यामध्ये काय काय घालणार, इथे गन, इथे बॉम्ब, इथे गोळ्या, सगळं गोळा करणार आणि मगच उतरणार. असं राग आला म्हणून उतरू शकतो का आपण? का राग आला आता पाकिस्तान चाललो मी आता मारायला, हातात काही नाही, तर पहिल्या गोळीत तुम्हीच मरणार. त्याच्याऐवजी राग आला ना ठीक आहे, तयारी करा, चिलकत गोळा करा, टोपी गोळा करा, बंदूक घ्या, मशीन गन, त्याच्या 50,000 गोळ्या अंगावरती गोळा करा, हँड ग्रेनेड ठेवा, त्याचे हॅट बॉम्ब इथे तिथे ठेवा आणि सुसज्ज होऊन निघा. मग तुम्ही काय करू शकता युद्ध, तर ते सुसज्ज होणं आहे. आणि काय प्रश्न सांगा? येस, काय नाही, हे जे शिष्टाचार आहेत ना ते आपण पण कधी कधी पालताना चुकतो. तर लोक चुकले त्यांना समजावून सांगा, बाजूला घ्या, समजावून सांगा, सांभाळून घ्या. आणि काही लोक ते कायम करत राहतात, तुम्ही किती सांगा, पण त्याच्याविरुद्ध मनामध्ये असं किंतू परंतु ठेवू नका. शेवटी कसं आहे ना, कुठच्या व्यक्तीने तो वैष्णव नियम पालन नाही केला, शिष्टाचार पालन नाही केला, त्याच्यासमोर आपण आदर्श उभा केला पाहिजे की कितीही जरी नकारात्मक वातावरण असेल तर मी असाच वागणार किंवा मी अशीच वागणार. मग त्यांना उद्या परवा तेरवा काहीतरी एकदा प्रेरणा मिळेल की बाबा मला पण असं वागायला पाहिजे. शेवटी कसं असतं ना, सगळ्यात महत्त्वपूर्ण असतं एक आदर्श उदाहरण. प्रभुपाद ते होते, एक व्यक्ती होती, एक एक चंद्र होता तो, असा की सगळ्यांना तो आदर्श होता. म्हणून कितीही अशी पतित लोक होते पण त्यांना बघून पुढे आली शेवटी की बरं आहे, व्यक्तीचं प्रेम खूप आहे, भाषा काय बोलतो कळत नाही आणि जे काय शिकवतो आहे ते पण खूप क्लिष्ट आहे, ते पण कळत नाही, भाषा पण कळत नाही, पण एवढं मात्र कळतं की हा मनुष्य आपल्यावर खूप प्रेम करतो आहे, त्याचं वागणं एकदम आदर्श आहे, त्याचं कधी साधना किंवा कधी असं कमजोर होताना दिसलं नाही, ते आपापले टकाटक आहेत. त्यामुळे सगळे हे नशा करणारे व्यभिचारी सगळे लोक कसे भक्त बनले तर माहिती आहे मला, खूप कष्ट होतात की आपण सांगून 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 लोक शेवटी ऐकतच नाहीत, त्याच तेच काम करत राहतात, तेच वैष्णव अपराध करत राहतात. पण धीर न सोडणे आणि रस्ता आपला जो आहे निवडलेला तो सर्वात सर्वश्रेष्ठ रस्ता आहे. मार्ग आणि पद्धती आपला फॉर्म्युला जो आहे तो श्रेष्ठ आहे, याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ते करत राहायचं आपण. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता आम्ही कसं आहे, आता आमचा संसार कसा आहे, आता आमची मुलाचं लग्न झाली, ते पण आता 10 वर्ष झाली लग्न होऊन. आता हिचं लग्न व्हायच्या आधी आजी काय काय गोष्ट सांगायची, बरोबर आहे, तेव्हा अजिबात पटायचं नाही, आजीशी भांडण व्हायचं. यांची आजी, ठीक आहे, मी तरुण वयाची मुलगी, आजी काही सांगते असं नाही करायचं, तसं नाही करायचं, 7 ला संध्याकाळी घरी यायचं, केस सोडून तिकडे समुद्रावर नाही फिरायचं, स्मशानाच्या बाजूला आजूला, हां असे अनेक गोष्टी असतात ना, ते हे करायचं ते करायचं नाही. तेव्हा तरुण मुलगी काय करते, हे काय आजी तू बोलते, असं असं होतं. पण आत्ता जेव्हा आजी पण गेली आता मध्ये निघून, आणि आजीच्या दृष्टीने तिच्या दृष्टीने का फारसा फरक नाही पडला नातीमध्ये तिच्या दृष्टीने, पण नंतर आता आजी जाऊन खूप वर्ष झाली, या मुलीचं लग्न झालं, तिची मुलगी मोठी झाली, आणि तिने ती सांगायला सुरुवात केली मुलीला. कळलं ना तुम्हाला? आत्ता कळलं की आजी बनल्यानंतर किंवा आई बनल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीबद्दल. त्याकरता त्या आजीला प्राण तिचे संपले, आयुष्य पण संपलं, पण त्याची एक वेळ येते. पण कशामुळे ते कळलं, कारण ते आजीने जो आदर्शवाद आहे तो सोडला नाही कधीच, भले तिला यश नाही मिळालं, पण तिने जे योग्य आहे आणि जे सत्य आहे ते सांगत राहिली. दगडावरती पाणी काढून त्याला धार भारी छेद नाही झाला दगडाचा, पण धार सोडली सोडली नाही त्यांनी. आणि एक दिवशी दगड पण भंगतो सतत धार असल्यामुळे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की आत्ता कळत आहे की आजी काय सांगत होती, आणि आत्ता मी जे सांगते ज्या माझ्या मुलीला, तेव्हा आत्ता ते माझ्या मुलीला कळत नाही आहे, पण जेव्हा ती मुलगी त्या स्थितीमध्ये येईल तेव्हा तिला पण कळेल की माझी आई काय सांगत होती. त्याचे बॉटम लाईन काय आहे, न सोडणे, आदर्शवाद न सोडणे. आणि जे ज्या लोकांना ते शक्य होत नाही पालन करणं, त्याला कंडेम न करणे, त्यांना घालून पडून न बोलणे की ह्या ना एकदम युजलेस फक्त आहे, असं नाही. कारण तसे काही दोष आपल्यात पण असतात, जे लोक काय यांना काय सांगून फायदाच नाही, हे असंच आहेत. आपण जेव्हा काही लोकांना म्हणतो ना, तेव्हा आपल्याकडे पण काही अशी बोटं असतात काही गोष्टींकरता, त्या गोष्टीकरता नसेल पण दुसऱ्या गोष्टीकरता आपल्याकडे बोटं असतात कायमची. तर जेव्हा आपण जसे आहोत तसे त्यांना सांभाळून घेतलं, आणि आपलं ब्रीद जे आहे ना, ब्रीद ते कधी सोडलं नाही, तर हळूहळू का होईना आपण संयम ठेवला तर तो बदल घडलेला दिसतो आपल्याला भविष्यामध्ये. जसं आपलं मूल असतं, हां तुमच्या तुम्हाला आपण मुलगी आहे समजा, तुमच्याकडे असं ते काहीच काम नाही करत, तो गाणे तुझ्या घरी हे शिक ते शिक, ही दाळ करायला शिक, घर साफ ठेवायला शिक, घर हे करायला शिक, काय कपडे धुवायला शिक, काहीतरी कर, कधी शिकणार सगळं तू, पण ती नाही करत समजा. आणि तुम्ही ते कर नियम करत नियमित करत असता, नियमित न चुकता तुमचं काम तुम्ही करत असता, आणि त्यामुळे तर लग्न जेव्हा होतं तेव्हा आपल्या नवऱ्याच्याकडे ती सर्व काम बरोबर करते, कारण का तिने केलेलं नसतं, पण आईला करताना तिने पाहिलेलं असतं की कशी माझी आजी आई रात्री झोपताना किचन स्वच्छ करून सगळ्या भांड्या धुवून उलटे करून कपड्यावर ठेवून मग झोपते, कधीही काही टाकून झोपत नाही, ती पण तिच्या घरी तेच करणार. कारण काय असतं ना, तुमचं उदाहरण ती बघत असते, करत नसते पण कायमची बघत असते, त्याचे पण संस्कार असतात. म्हणून आपण शिक्षकाने कधीही धीर सोडू नये विद्यार्थ्यावरती, आणि त्याला कंडेम करू नये की हा युजलेस विद्यार्थी आहे. शिक्षक कसे असतात, शेवटपर्यंत प्रयत्न करणार. तो नापासचा विद्यार्थी काठावर पास का नाही म्हणून करणार त्याला आपण प्रयत्न करणार की भाई नापासचा विद्यार्थी आहे, त्याला 35 टक्क्यावर आपण आणणार कसे पण, आणि 35 वाल्याला 50 वर आणणार, आणि 50 वाल्याला डिस्ट्रिक्शनमध्ये आणणार. आपलं काम काय आहे, कुठे आहे तिकडून त्याला वरती आपलं आणायचं काम आहे. म्हणून शिक्षक कुठच्याही विद्यार्थ्यावरती असं टाकून देत नाही की हा मनुष्याला एकदम याच्यावर काहीच नाही करू शकत, असं नाही करू शकत. तो आपला मुलगा असेल तर आपला कसं वाटेल की शिक्षिकेने त्याला टाकूनच दिलं की हा युजलेस मुलगा आहे. जसं आपण टाकून नाही देत तसं आपल्याला पण कोणी आपण कधी कोणा टाकून देतो तसं आपल्याला पण वेळ येऊ शकते उद्या. तर माझी जेव्हा वेळ येईल तेव्हा मला कोणी टाकून देऊ नये, डोंट रिजेक्ट मी, है ना. आता मी इथेपासून प्रवचन करतो आहे, उद्या माझ्या हातानं काय घडलं तर कृपा करून मला टाळू नका तुम्ही, म्हणजे मला रिजेक्ट करू नका, कारण मी पण तुमच्यामधलाच एक यात्री आहे, तुमच्यामधलाच मी एक यात्री आहे, मी पण कधी घसरून पडू शकतो, मला पण सावरून घ्या, रिजेक्ट करू नका. हे तुम्ही, अरे तुम्ही असं केलं असं नका करू. आणि प्रत्येकाला ती गरज असते, कारण प्रत्येकाचं कधी काय पतन होईल काय सांगता येत नाही ना, त्याने एवढी सेवा केली आहे ती खरी गोष्ट आहे. मग असा प्रसंग आयुष्यात येऊ शकतो, बाका प्रसंग, की तुमचा जो आदर्श आहे तोच असा पडू शकतो कुठेतरी. मग त्यावेळेस ते काय म्हणतात की त्याला सावरून घ्या, त्याला आपलंसं करा. अरे प्रभुपादसुद्धा किती भक्त असे निघून गेला ना, त्याचं रडायचं त्याच्याकरता, त्याची आठवण करायची, तो कुठे आहे त्याला घेऊ नये. तो लोकांना काय वाटायचं, अरे आम्ही तुमच्याबरोबर राहत ना, त्याची कशी आठवण करता, आम्ही एवढं काम करतो तुमच्याबरोबर राहून. ते आईचा मन असं असतं, आईला चार मुलं असतात, तीन मुलं चांगले असतात, एक मुलगा उद्धट आणि वात्रट असतो, ताई काय करते त्याचा जास्त विचार करते, अरे तो कधी सुधारणार, त्याला बघा. मग तो घर सोडून जातो, मग एक दिवशी तू परत येतो, तेव्हा आईबाबा मोठी पार्टी देतात की हा मुलगा जो हरवला तो आला, आणि मोठी पार्टी देतात. तर घरची तीन मुलं काय म्हणतात, अरे आमच्याकडे कधी बर्थडे नाही सेलिब्रेट केला. ते काय म्हणतात, आईबाबा अरे माझं जे काय आहे ना ते सगळं तुमच्याच तुमचंच आहे, हा हरवला होता ना त्याला ते प्रोत्साहन देण्याकरता मी पार्टी देतोय की तो पण तुमच्यासारखा व्हावा. अरे तुम्ही माझेच आहात, तुम्ही चांगलेच आहात, तुमची सगळी प्रॉपर्टी माझी तुमच्याच तुमच्याच नावावरती आहे, सगळी तुमचंच सगळं आहे, पण तो हरवला होता इतकी वर्ष ना आपल्या मार्गातून, तो आता आला मग त्याला इथे राहावं म्हणून ती मोठी पार्टी दिली की तो तुमच्यात राहावा आणि तुमच्यासारखा बनावा. तर ते नो पार्शॅलिटी, इट्स नॉट पार्शॅलिटी, ते करुणा, ते प्रेम आहे आईवडिलांचं. जसं ते गेले निघून सोडून ना त्यांच्यावर जास्त चिंतन प्रभुपाद करायचे. आणि मग ते आहेत त्यांना काय वाटतं, अरे आम्ही काय, आम्ही कायच करत नाही काय, आम्ही एवढं करतो इथे आमच्याकडे बघत पण नाहीत, तसं नाही ते. म्हणून संतांचं मन जे आहे ना समजून घेणं खूप कठीण असतं, त्यांच्या मनात काय चालतं, कुठे करुणा कुठे त्यांची फिरते हे आपण विचार नाही करू शकत. असा विचार करा की माझ्या हातून पुन्हा कधी चूक झाली तर मला पण कुठे सावरून घेतलं पाहिजे, म्हणून त्या विचाराने इतरांना पण मदत करा. काय आणि आपण सगळ्यात चुका करतो, कोणी चुका करत नाही असं नसतं, काही कमी करता काही जास्त करता, एवढंच. आणि काय प्रश्न? हरे कृष्ण, येस प्रभूजी. चुका होतात, वरिष्ठ भक्तांचे संपर्क ठेवा. आपण कसं असं आजारी झालं तर कुठं कुठे जातो, डॉक्टरकडे. हां नाही नाही, आजारानंतर मी तर एक ऋषींची गोळी आणतो आणि एक सेटेजून आणतो आणि एक सिरप आणतो आणि बघतो काय ते, मग तो आजार बरा होत नाही मग काय करतो, जातो पुढे डॉक्टरकडे. त्याच्यापेक्षा आधी गेलेलं बरं ना. म्हणून तो भक्तां सत्संग जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे पाहिजे. आणखीन एक गोष्ट आहे, तुम्ही जेव्हा हे ऐकता ना तेव्हा नोंद करून ठेवा, नोट्स काढा त्याच्या. मला वाटलं नाही महत्त्वपूर्ण आहे, मला हे प्रेरणा देत आहे, लिहा. आणि कधी तुम्ही ट्रेनमध्ये आहात, बसमध्ये आहात, मला मोकळा वेळ आहे, कुठे मी बाहेर ऑफिसमध्ये बसलात, वाट बघत नंबर यायची, ते काढून वाचत राहा, त्याची उजळणी करा. आता आज तुम्हाला वकाय ऐकलं आणि खूप प्रेरणा मिळाली, पण तुमच्यावर काय नोट्स नाही आहेत, तुम्ही विसरून जाणार उद्या, मला आठवणार नाही काहीच. लिहा, तुम्हाला जे आवडलं, जे पटलं, जे रुचलं, जे प्रेरणादायक आहे ते नोट ठेवा आणि वाचत राहा. अलीकडे एक सोपं काम आहे प्रभूजी, बघा मोबाईल आहे ना, हा मोबाईल चित्रकूटचे सगळ्या नोट्स या मोबाईलमध्ये आहेत. कारण ते वही घेऊन बसायला टेबल मिळत नव्हतं, मी जमेल तिथे ते नोट बनवत होतो, ऐकत होतो लगेच ते बनवत होतो. त्यामुळे मी यावेळी चित्रकूटला वहीच नाही काढली बाहेर, हेच पकडून क्लास दिले सगळे. आणि हे कसं आहे, अजूनही माझ्याबरोबर आहे, कधी पण चित्रकूटची रिव्हिजन असेल तर याच्यात अवेलेबल आहे, फटकन टाकलं चित्रकूट लगेच येणार ते. आणि सगळं रामायण सगळं स्थान अभिनय सगळे त्याची वर्णन त्यामध्ये आहेत. म्हणजे मला जे काही गुरूंच्या प्रवचनामध्ये जे काय स्ट्राईक झालं नाही ते लगेच नोंद केले ते मी, जे मला तिथे सांगायचं आहे. पण मी असं ऐकत राहिलं तर मला ते आठवत नाही त्यावेळी, जे ऐकतो ना सकाळी आंघोळ करताना ते लगेच नोंद करतो याच्यामध्ये, कारण ते मला महत्त्वाचं आहे, मी ते विसरू नाही शकत. तशी भावना असली पाहिजे, वही नसेल, पेन नसेल, टेबल खुर्ची नसेल तर हरकत नाही, उघडा पटकन फाईल काढा, त्यात टाईप करा चार गोष्टी, तर ते आपल्याबरोबर राहील. नाही तर आज 31 डिसेंबरला काय आपण चर्चा केली खूप प्रेरणादायक होती, हवेत विरून जाईल ती एक दिवसात, नवीन वर्षाचे फटाके वाजले की हरी बोल. हां हा पण ते फेसबुकचा फेस बघणार कोण परत, शोधून काढून बघणार कोण आहे फेसबुक वरती, त्याला लॉग ऑन तर करायला पाहिजे ना परत जाऊन ते कुठे आहे शोधायला. हा असं आहे. ओके, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.